नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. फाल्यां सावन गोंयांतले 1000 परस चड दोतोर 24 वरां बाह्य रुग्ण विभागाच्या म्हळ्यारूच ओपीडी सेवेक हाजीर रावचे ना. कोलकाता हांगा पदव्युत्तर प्रशिक्षीत दोतोराचेर बलात्कार आनी खून जाल्ल्याक जाप दितना हो निशेध केला. इंडियन मेडिकल असोसिएशन IME गोंय शाखेचे अध्यक्ष डॉ संदेश चोडणकार हांणी काल ही म्हायती दिली. खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलातली ओपीडी सेवा 17 ऑगस्टाक सकाळी 7 ते 18 ऑगस्टाक सकाळी 6 मेरेन बंद उरतली. कोलकाता हांगाच्या RG कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलाच्या घडणुकेचो निषेध करपा खातीर IMEन केल्ल्या देशभरातल्या संपाप्रमाण हो निर्णय आसा. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल स्वातंत्र्य दिसाची गोयच्या लोकांक उर्बेभरीत परबी भेटयली आणि त्या दिसाच्या स्वातंत्र्या खातीर आपल्या जिणेचो त्याग केल्ल्या स्वातंत्र्य सैनिकांक आर्गां ओपल्यात. स्वातंत्र्य सैनिकाच्या महान त्यागाचो उगडास करतना तांणी आमच्या देशाक परकीय राजवटींतल्यान मुक्त करपा खातीर राष्ट्रभक्तीच्या भावनेतल्यान केल्ल्या अथक प्रयत्नांक नमन करुया अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. मुखेलमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हळा की स्वातंत्र्य दीस हो आमच्या इतिहासाकडे फाटी वळून पळोवपाचो दीस. स्वातंत्र्य दीस हो आमकां फकत आमी एक व्यक्ती न्हय जाल्यार ह्या महान देशाच्या समाजाचो भाग आशिल्ल्याचो उगडास करून दिता. भारत देश हो लोकशाय वेवस्थेची आणि जननी जावन आसा आणि पुरातन काळासावन आमच्या देशात तळागाळात लोकशाय संस्थेचे कार्य चलताले, पण दीर्घकाळाच्या परकीय राजवटीक लागून आमच्या लोकशाय वेवस्थेच्या कार्य खंड पडलो. राष्ट्रभक्त फुडारी आणि राष्ट्रीय सैनिकांच्या त्यागाक लागून 15 ऑगस्ट 1947 वर्षा भारत देश स्वातंत्र्य झालो आणि नव्या पर्वाक सुरुवात झाली. आम्ही फकत परकीय राजवटी पासूनच स्वतंत्र मिळेले ना जाल्यार आमचे भाग्य घडोवपाची संद मिळेली. हे स्वातंत्र्य आमकां आमच्या देशाक शांतीकाय आणि समृद्धीच्या दिकेन घेऊन वचपाची संद दिता. देशाच्या प्रत्येक नागरिकाचो विकास जावचो ह्या खातीर आम्ही एकवटान प्रयत्न करपाक जाय. आमच्या देशाची ताकद हे आमचो समृद्ध वारसो आणि सांस्कृतिक परंपरेत असा. आयच्या ह्या दिसा आम्ही महान आणि सोबीत राष्ट्राक नमन करतात. आत्मनिर्भरतेच्या भावनेतल्यान लोकांमधी देशभक्तीची भावना वाढीक लागतली आणि देश मुखार वचपाक मदत जातली. पणजे स्मार्ट सिटी प्रकल्पावरवी पणजे शारात 48 EV बशी चालीक लायल्यात जाल्यार पणजेतल्यान 17 रुटांचेर ह्यो बसी धांवतल्यो अशी माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुखेल अधिकारी संजीत रॉड्रिग्स हांणी दिल्या. 12, 9 आणि 7 मीटर अशा अंतराप्रमाण या बशींचे रूट थारायल्यात. बसीची तिकेट काढप तशेंच बस खंय आसा ती कितल्यांक पावतली हे विशीं ह्या बसीचे वेळापत्रक तशेंच रूट ट्रॅक करपी खासा एप स्मार्ट सिटी प्रकल्पावरवी काल लॉन्च केलो. स्मार्ट ट्रेनिंग कार्ड टॅप केल्या उपरांत बसीन तिकेट आशिल्ल्या मनशाक येवपाक मेळटले. बसीची किंमत तिकेटीची किंमत रिचार्ज करपाची सोय ह्या एपान आसा. हे शिवाय ह्या बसींनी व्हीलचेअर, पॅनिक बटन, CCTV, GPS ट्रेनिंग ह्या सारख्यो सुविधा उपलब्ध आसा अशी माहिती संजीत रॉड्रिग्स हांणी दिली. स्मार्ट EV बस आशिल्ल्या कारणान ह्या बशींनी तिकेट काढपाक कंडक्टर आसचे ना. ज्येष्ठ नागरीक खाशेल्या क्षमतेच्या तशेंच अपंगूळ मनशांक आणि विद्यार्थ्यांक तिकेटींचेर 50% सूट आसतली जाल्यार ह्यो बशी चार्ज करपाक स्मार्ट सिटीवरवी मुबलक प्रमाणात चार्जिंग स्टेशन उपलब्ध केल्यात अशी माहिती संजीत रॉड्रिग्स हांणी दिली. रस्त्यावेल्या फोणकुलां खातीर सरकारान 100 वयर कंत्राटदारांक नोटीसो जारी केल्यात. संबंधित अभियंत्याक नोटीसो जारी करपाचे आदेश अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल सांगले. हाचे फुडें रस्त्यावेली फोणकुलां आनी रस्ते पेड्यार जाल्यार कंत्राटदारा सयत संबंधित अभियंत्याक जापसालदार धरतले अशें मुखेलमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी बुधवारा भौशीक बांदकाम खात्याच्या अभियंत्याची बसका घेतली. ह्या बसकेची माहिती दितल्यान बाबत रस्त्या खातीर संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्याचेर कारवाय करपाचे तांणी शिटकायले. 1 ऑक्टोबर सावन रस्त्या खातीर एपाचेर चलपी इंडिकेटर मॅनेजमेंट पद्धत सुरू जातली, खंयचो रस्तो खंयच्या कंत्राटदारान केला, केन्ना केला, रस्त्याची डिफेक्ट लायबिलिटी कालावधी कामाचेर देखरेख दवरपाचे अभियंताचे वळेरी तयार जातली आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.